ये आंख मारने वाली लड़की जो है ना सारा अली खान, इसने विकी कौशल के साथ काम करने के लिए मना कर दिया है, पर बाद में दूसरी सारी स्क्रिप्ट्स इनके साथ काम करने के लिए आंख मार देंगी, यानी कि मना कर देंगी, तब क्या होगा जाकर। हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है। आणि गूगल जर का नसेल, गूगल बंद झालं, तर मग आयुष्यात काय फरक पडेल, काय चांगलं होईल, काय वाईट होईल, याबद्दल ना एका टीचरचं मत काय। मल्हारी एका स्कूलमध्ये टीचर आहेत आणि त्यांचं म्हणणं काय।
हाय, गुड इव्हनिंग मॅम।
गुड इव्हनिंग। काय वाटतं तुम्हाला, गुगल बंद झालं तर काय फायदे होईल आणि काय नुकसान होईल?
मला वाटतं गुगल बंद झाल्यानंतर एक माझा शब्द आहे की असं जग एकदम बंद पडल्यासारखं होईल, जी झालेली क्रांती एकदम बंद होईल असं वाटतं। पण एक चांगलं होईल की असे जे मुलं अभ्यासाव्यतिरिक्त व्हॉट्सअप मध्ये फेसबुक मध्ये डोकं घालतात ते कमी होईल, पण जे ऑनलाईनचे सगळे काम असतात त्यांच्यावर खूप, म्हणजे ऑफिसचे काम असतात त्यांच्यावर खूप लोड येऊन जाईल।
पण बाकीच्या ज्या कम्युनिकेशन आहे, आता जीमेल म्हणा, या गोष्टी बंद होऊन जातील मग, कारण की ते सगळं गुगलच आहे।
आणि जसं की त्याच्यामध्ये आणखी एक आहे की आपल्याला कमी क्षणामध्ये जास्त माहिती घेता येणार नाही। जसं आपण एक क्लिक केलं की बटन कोणतीही माहिती घेऊ शकतो, ते आपल्याला नाही मिळणार गुगल बंद झाल्यानंतर।
प्रत्येक वेळी लायब्ररीत जावं लागेल, मग पुस्तक शोधावं लागेल आणि त्यात वेळ खूप जाईल। गुगल नसेल तर इंटरनेट सर्फिंग ऐवजी लायब्ररी सर्चिंग करावं लागेल आपल्याला, लायब्ररी शोधावी लागेल आपल्याला काय काय माहिती मिळवायची असेल तर। त्यासाठी तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं की जर गुगल नसेल, गुगल बंद झालं तर मग काय फरक होईल, काय चांगलं होईल, काय वाईट होईल, तुमचं मत काय सांगा। कॉल करा 9607007935 नंबर नोट डाऊन करून घ्या। स्टेडियम टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो।